तेरावा श्लोक 31वा। अनादित्वात् निर्गुणत्वात् परमात्मा अयम् अव्ययः शरीरस्थोपि कौन्तेय न करोति न लिप्यते। तरी परमात्मा म्हणिपे तो ऐसा दान स्वरूपे जळी जळे न लिंपे सूर्यो जैसा। का ते जला आदि पाठी तो असतुची असे किरीटी माझी बिंबे ते दृष्टी आणि कांची आहे। तैसा आत्मा देही आथी म्हणिपे हे काही साचे तरी नाही तो जेथीन जा तेथे। आरिसा मुख जैसे बिंबलिया नाम असे देही वसणे तैसे आत्मतत्वा। तया देहा म्हणती भेटी हे सपाई निर्जीव गोठी वारिया वाळुवे गाठी केही आहे। आगी आणि कापुसा दोरा सुवावा कैसा केवता सांदा आकाशा पाषाणीसी। एक निघे पूर्वेकडे एक ते पश्चिमेकडे तिये भेटी चेनी पाडे संबंधुहा। उजियेडा आणि अंधारेया जो पाडू मृता उभया तो चिगा आत्मया देहा जाण। देह तव पाचाचे झाले हे कर्माचे गुणी गुंथले भवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या। हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणी याची उंडी माशी पाखू पाखडी तव हे सरे। हे पिपाये आगीत पडे तरी भस्म होऊन उडे जाहले श्वानावर पडे तरी ते विष्ठा। या चुके दोही काजा तरी होय कृमींचा पुंजा हा परिणामू कपिध्वजा कश्मलुगा। या देहाची हे दशा आणि आत्मा तो एथ ऐसा पै नित्य सिद्ध आपैसा अनादिपणे सकळुना निष्कळू अक्रियुना क्रियाशीळू कृशना स्थूळू निर्गुणपणे आभासू ना निराभासू प्रकाशू ना अप्रकाशू अल्प ना बहुअसु अरूपपणे रिता ना भरितु रहितु ना सहितु मूर्तु ना अमूर्तु शून्यपणे आनंदु ना निरानंदु एकू ना विविधु मुक्त ना बद्धु आत्मपणे येतुला ना तेतुला आईताना रचिला बोलताना उगला अलक्षपणे। सृष्टीच्या होणा न रचे सर्व संहारे न वेचे आथी नाथी या दोहींचे पंचत्व तो। मवे ना चर्चे वाढे ना खाचे विटे ना वेचे अव्ययपणे। एवं रूप पै आत्मा देही जे म्हणती प्रियोत्तमा ते मठाकारे व्योमा नाम जैसे तैसे तयाची अनुस्युती होती जाती देहाकृती तो घे ना सांडी सुमती जैसा तैसा। अहोरात्रे जैशी येती जाती आकाशी आत्मसत्ते तैसी देहे जाण। म्हणून ये शरीरी काही करवी ना करी आयता ही व्यापारी सज्ज न होय। या लागी स्वरूपे उणापुरा न घेपे हे असो तो न लिंपे देही देहा।
वंदे गुरुणाम चरणारविंदे संदर्शितस्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। समर्थांनी दासबोधामध्ये सांगितलेली
आत्मनिवेदन भक्ती आपण पाहतो आहोत. आतापर्यंत आपण तीन समास पाहिले. आत्मनिवेदन भक्ती या नावानी लिहिलेलाच दशक चार समास नऊ, तसं शुद्ध ज्ञान निरूपण दशक पाच समास सहा आणि ब्रह्मपावन नाम समास मागच्या वेळेला आपण पाहिला दशक सहा समास दोन. आज मायोद्भव नाम समास याच्यामध्ये समर्थांनी आत्मनिवेदनाविषयी जे सांगितलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. सहाव्या दशकाच्या तिसऱ्या समासामध्ये समर्थांनी एकूण जे विषय सांगितलेले आहेत ते असे आहेत. सुरुवातीला त्यांनी आत्म्याचं लक्षण सांगितलं. आत्मा कसा आहे हे याचं लक्षण समर्थांनी जे शास्त्रामध्ये आहे आणि अनुभव सिद्ध आहे असं लक्षण सांगितलं. त्यानंतर परब्रह्माचं लक्षण त्यांनी वर्णन करून सांगितलं. आत्मा आणि परब्रह्म देहाच्या आत असतो तो मीपणाच्या जाणीवेनी, पण मीपणाची शुद्ध जाणीव ते आत्मतत्व आणि त्याच आत्मतत्वाचं व्यापक असं स्वरूप म्हणजे परब्रह्म. अजून एक इथं असलेला पदार्थ म्हणजे जगत. त्या जगताविषयी समर्थांनी सांगितलं. ते जगत माया या नावानी कसं ओळखलं जातं आणि परब्रह्माची जी लक्षणं आहेत आणि आत्म्याची ही लक्षणं आहेत त्याच्या बरोबर विरुद्ध लक्षणं कशी जगताची आहेत, अशा रीतीने आत्मा परब्रह्म किंवा परमात्मा आणि जगत याच्यामध्ये आपण नित्यानित्य विवेक करायला हवा असं समर्थ सांगतात. नित्यानित्य विवेकाने पाहणारा तो योगेश्वर. याच्यानंतर समर्थ या समासामध्ये मायेची उत्पत्ती कशी होते त्याचं विवरण करतात. सर्व निर्माण पदार्थ नाशिवंत असले तरी देखील मूळ पदार्थ नष्ट होत नाही, तो पदार्थ म्हणजे परब्रह्म सत्ता. त्यामुळे निर्माण पदार्थ जे नाशिवंत आहे ते तत्व झाडा केला की तत्वत विवेकाने नाश पावतात. चिंतनाने त्यांचं निरसन पाहावं आणि चिंतनाने निरसन पाहिल्यानंतर जो शिल्लक राहतो तो परमात्मा परब्रह्म. त्यावेळेला सोहम भाव निर्माण होतो असं समर्थ सांगतात. देवाभक्ताचं ऐक्य होतं आणि आत्मनिवेदनाला तो योग्य होतो. आत्मनिवेदनानंतर त्याची सदा सर्व काळ मुक्त स्थिती अशी राहते, ज्याला सायोज्य मुक्ती असं म्हटलेलं आहे. आणि या स्थितीच्याही पुढं अक्षय शाश्वत अशा परमात्म्याच्या ठिकाणी अखंड समरसता त्याची होते असं या समासामध्ये समर्थांनी एकूण विषय मांडलेला आहे. आत्म्याचं लक्षण करताना समर्थ म्हणतात की निर्गुण आत्मा तो निर्मळ, जैसे आकाश अंतराळ, घनदाट निर्मळ निश्चळ सदोदित. आत्म्याची लक्षणं सांगताना समर्थ म्हणतात की तो निर्गुण आहे. निर्गुण हा जो शब्द आहे तो एकतर सगुण आणि निर्गुण. सगुण म्हणजे जे दृष्टीला दिसतं ते आणि निर्गुण म्हणजे जे दृष्टीला दिसत नाही, अव्यक्त आहे पण नाही म्हणायची सोय नाही ते. आत्मा निर्गुण आहे. सत्व रज आणि तम या तीन गुणांच्या पलीकडचं आहे त्याला मात्र निर्गुण न म्हणता गुणातीत असं म्हणतात. पण या निर्गुणामध्ये सत्व रज आणि तम या गोष्टींचा देखील लोप होतो. निर्गुण परमात्म्यापासून मूळ माया, मूळ मायेपासून त्रिगुण अशी उपपत्ती सांगितलेली आहे. त्यामुळे या निर्गुण शब्दाला एक प्रकारे ज्या ठिकाणी गुणही नाहीत, सत्वरज तमादी देखील नाहीत आणि ज्या ठिकाणी व्यक्तता देखील नाही पण ते आहे नाही म्हणायची सोय नाही, असा निर्गुण आत्मा. आत्मा हा शब्द विशिष्ट आहे. आत्मा हा शब्द मीला उद्देशून संस्कृत मध्ये मीच जे स्वरूप आहे, शुद्ध स्वरूप आहे, ते निर्गुण आहे. त्याचं पुढचं वर्णन करताना ते असं म्हणतात, लक्षण सांगताना, की तो निर्मळ आहे, त्याच्या ठिकाणी मळ नाही. मळ हा साधारणपणाने विकार समजला जातो. काम क्रोध हेच मळ आहेत. त्यामुळे आत्मा हा काम क्रोध विरहित निर्मळ असा आहे. जैसे आकाश अंतराळ, आकाश अंतराळ आकाश म्हणजे पृथ्वीच्या सभोवती असणारं वातावरण ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे वायू आहेत, आणि अंतराळ म्हणजे त्या आकाशाच्याही पलीकडे असणारी पोकळी. पृथ्वीने आपल्या गुरुत्वाकर्षणाच्या योगाने जेवढं आकाश धरून ठेवलेलं आहे, वायू साठवलेले आहेत आणि ते पृथ्वीला धरून आहेत, त्याच्याही पलीकडे असणारी पोकळी. तो निर्गुण आहे, निर्मळ आहे. कसा निर्गुण आहे? तर आकाशाच्याही पलीकडे जसं अंतराळ आहे तो कसा निर्मळ आहे? तर असा निर्मळ आहे की जसं आकाशाच्याही पलीकडे अंतराळ आहे. आकाश हेच उपाधीनी निरुपाधिक असं, उपाधीमध्ये न सापडणारं असं आहे, पण आकाशाच्याही पलीकडे असणारं जे अंतराळ आहे तिथं तर मुळीच उपाधी नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी यत्किंचितही गुण नाही, ज्या ठिकाणी यत्किंचितही मळ नाही, घनदाट निर्मळ निश्चळ सदोदित आत्मा हा घन घनदाट म्हणजे एक संख्या त्याचा वर्ग आणि त्याचा घन म्हणजे त्या स्थितीची सर्वोच्च स्थिती, सर्वोच्च अवस्था म्हणजे घन. घनदाट म्हणजे अतिशय भरून राहिलेला. तो अस्तित्व मात्र आहे, दिसत मात्र नाही, आणि तो सदोदित आहे, अविनाश आहे. तो नाही असं म्हणायची जशी सोय नाही तसं त्याला मृत्यू नाही. तो सदांकदा आहेच आहे असा, आणि त्याला चरण नाही, त्याला चंचलता नाही, तो अतिशय निश्चळ असा आहे. जे खंडलेची नाही, अखंड आता परब्रह्माचं वर्णन करत आहेत. ज्याचे भाग पडत नाहीत, जे अखंड असं आहे. उपनिषद अव्याप अव्याश्रितः असं त्याचं वर्णन करतात. अजिबात त्याचे खंड पडू शकत नाहीत असा. अव्यपदेशम त्याचे भाग पडत नाहीत असा. जे उदंडाहुनी उदंड, आम्हाला माहीत असलेलं जे उदंड आहे त्याच्यापेक्षाही उदंड, आम्हाला माहीत असलेलं जे उदंड आहे ते आमच्या इंद्रियांच्या मर्यादेमुळं अर्थातच कमीच आहे. कितीही म्हटलं तरी आम्हाला जे उदंड भासतं ते आमच्या दृष्टीच्या सापेक्ष आहे. तो अत्यंत व्यापक असल्यामुळं आम्ही जे उदंड म्हणतो त्याच्यापेक्षाही गणतीच नाही इतका तो व्यापक आहे. कधी कधी व्यापकतेची कल्पना येऊ शकत नाही. आमच्या सापेक्ष आम्हाला व्यापकतेची कल्पना येते. हिसाब नीतीमध्ये एक हंस पक्षी समुद्रावरून कितीतरी दुरून उडत एका विहिरीच्या काठावर येऊन बसला. त्या विहिरीमध्ये एक मोठा बेडूक होता. इतर बेडकांच्या तुलनेने तो फारच फारच मोठा होता. तर त्यांनी त्याला विचारलं की कुठून आलास. तो म्हणाला मी सागरातून आलो. सागर केवढा आहे तुला कल्पनाही येणार नाही एवढा प्रचंड आहे. तो स्वतःच अंग फुगवायला लागला. एवढा आहे का एवढा आहे का. शेवटी तो फुटून गेला. उदंडाची कल्पना अल्पाला येऊ शकत नाही. जे गगनाहून वाढ आणि सूक्ष्म, जे गगनापेक्षा देखील व्यापक आणि सूक्ष्म असं आहे. परब्रह्म गगनापेक्षाही मोठं आहे कारण गगनांच्या सीमांच्याही पलीकडं ते आहे. आणि ते सूक्ष्म देखील आहे. स्थूल आणि सूक्ष्म याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे गगनाचे मी पालवे गाळो मी घेईजे असं ते सूक्ष्म आहे. गगनाची जर गाळणी केली तर त्याच्यातून ते सहज निसटून जाईल, सहज सुटून जाईल, इतकं सूक्ष्म. जे दिसेना ना भासेना डोळ्याने ते दिसत नाही. अस्थिचे देही मांसाचा डोळा पाहेन म्हणे ब्रह्माचा गोळा, तशा प्रकारे त्याला पाहता येत नाही. एवढंच नव्हे तर त्याचा भास देखील होत नाही. इतका की मनुष्याचा जन्म होतो तिथपासून त्याचा मृत्यू होतो एवढ्या काळात देखील व्यक्तीच्या दृष्टीने हा मोठा काळ आहे. एकूण काळाच्या दृष्टीने खूप छोटी गोष्ट असली तरी 60-70-80 वर्षात त्याचा एकदाही भास होत नाही. जे उपजेना ना नासेना, जे येयेना ना जायेना, तर ब्रह्मते जे येत नाही जात नाही निर्माण होत नाही नाश पावत नाही, जे चळेना ना ढळेना, जे तुटेना ना फुटेना, जे रचेना ना खचेना, परब्रह्मते अविनाश ते ब्रह्म निर्गुण. अशा प्रकारे ते अविनाशी आहे, निर्गुण आहे. आत्म्याचं लक्षण जसं केलं तसंच ब्रह्माचं लक्षण केलं. आत्मा निर्गुण निर्मळ निश्चळ सदोदित असणारा असा आणि परब्रह्म एवं गुण विशिष्ट. नासे ते मायास गुण, अविनाशी असणारं ते निर्गुण ब्रह्म आणि जे जे नाश पावतं ते सर्व त्याला माया असं म्हणायचं आणि ती सगुण आहे. सगुण आहे म्हणजे तिला हात लावता येतो, डोळ्यांनी पाहता येतो, सर्व इंद्रियांचा तो विषय असू शकतो. त्याला जडत्व आहे, त्याला विषयत्व आहे, त्याला माया असं म्हणायचं. ती नाश पावते याचा अर्थ ती जशी आहे तशी शाश्वत टिकत नाही, ती परिवर्तनशील आहे पण जसं समोर आहे तसं कायम राहत नाही म्हणून ती नाशिवंत आहे. आणि हे जे जगत आहे ते समर्थ असं म्हणतात की सगुण आणि निर्गुण कालबले. जगत सगुण आणि निर्गुण या दोन्हींचं बनलेलं आहे. जे सगुण आहे त्याच्या बुडाशी निर्गुण आहे, परब्रह्म आहे, त्याची सत्ता आहे आणि त्याच्या सत्तेवर एक दिसतही आहे विश्व जगत या नावाचं पदार्थ. आणि ते एकमेकांमध्ये विलक्षण रीतीने एकरूप झालेले आहेत. अशा प्रकारे हा एकूण कर्दम आहे, चिखल आहे, मिसळ झालेली आहे. या कर्दमाचा विचार जे योगेश्वर आहेत ते योगेश्वर जाणतात. जैसे क्षीर आणि नीर राजहंस निवडीती, या कर्दमाचा विचार जर करायचा असेल तर नित्यानित्य विवेक हवा असं समर्थ म्हणतात. आमच्या समोर जे दिसतं तेवढंच जगत आणि तेच नित्य असं मानू नये. नित्यानित्य विवेकामध्ये प्रथम आपला देह अनित्य आहे हे समजून घ्यावं. अनित्य म्हणजे एकाच स्थितीत कायम न टिकणारा, तो अनित्य, तो बदलत बदलत जातो. मग आपल्या लक्षात येतं की आपल्या अवतीभोवतीची जी सृष्टी आहे ती देखील एका स्थितीत कायम राहत नाही, तीही बदलत जाते. तिला पुष्कळ बदल आहेत. ऐहिक लौकिक दृष्ट्या तर बदल आहेतच आहेत, प्रश्नच नाही. तसंच ती नाशिवंत देखील आहे. तुमच्या लहानपणचे तुमच्या बारशाच्या वेळेचे फोटो जर पाहिले तर त्याच्यातले कित्येक व्यक्ती आता नसतील, ते कुठे आहेत? तशा तऱ्हेने हे जगत जे आहे ते अनित्यच आहे. समर्थ असं म्हणतात की राजहंस जसा नीर आणि क्षीर यांचा विवेक करतो. राजहंस हा कवी कल्पनेतला पक्षी आहे आणि तो पक्षी दूध आणि पाणी एकत्र मिसळ तर दुधाचं सेवन करतो आणि पाणी जसंच्या तसं राहतं अशी कल्पना आहे. हा जो विवेक आहे तो विवेक मनुष्यांनी करावा म्हणून राजहंस नावाच्या पक्षाची कल्पना आधी मांडली आणि त्या कल्पनेतून जो मनुष्य अशा प्रकारचा विवेक परमात्मा आणि जगत याच्यामध्ये करू शकतो आणि मी परमात्मा आहे अशा बोधावर येतो त्याला परमहंस अशी संज्ञा दिली. जड सबळ पंचभूतिक त्यामध्ये आत्मा व्यापक, बघा ते समर्थ सांगतायत. जड आणि सबळ म्हणजे अशुद्ध असं जे पंच महाभूतिक विश्व आहे त्याच्यामध्ये आत्मा हा व्यापकत्वाने आहेच, अनुसूतच आहे. तो नित्यानित्य विवेक पाहता कळे तो जो समजून घेतो, उसामध्ये घेई जे रस, ऊस त्या उसाचा जसा रस घ्यावा येडते सांडीचे बाकस आणि चोळकी टाकून द्यावी. रस फक्त खावा आणि चोळकी टाकून द्यावी. पैसा जगामध्ये जगदीश विवेक ओळखावा. तशा प्रकारे जगामध्ये जगदीश विवेकाने ओळखावा. आधी आपल्या देहामध्ये असणारा देव ओळखावा आणि त्याच न्यायाने सगळ्या जगतामध्ये तोच भरून राहिलेला आहे असं विवेकाने पाहावं. रस नाशिवंत पातळ. रसाचं उदाहरण दिल्यामुळं रस आणि आत्मा हे एकसारखे झाले. म्हणून समर्थ म्हणतात की हे जे उदाहरण आहे हे समजण्यापुरतं दिलं. हे काही योग्य उदाहरण आहे असं समजू नका. या उदाहरणामध्ये परफेक्शन नाही. कारण चोळकी जशी नाशिवंत आहे टाकून दिली, उसामध्ये असणारा रस तेवढा स्वीकार झाला, पण हा रस देखील पातळ आहे, नाशिवंत आहे. आणि आत्मा मात्र तसा नाही. आत्मा शाश्वत निश्चळ, रस अपूर्ण, आत्मा केवळ परिपूर्ण जाणावा. आत्म्यासारखे एक असावे माते दृष्टांताशी द्यावे. दृष्टांत देताना देखील आत्म्याच्या संदर्भात दृष्टांत देता येत नाही. याचं कारण असं की आत्म्यासारखं जर काही असेल तर दृष्टांत देणार. म्हणून हा रस आणि चोळकी उसामध्ये असणारी हे उदाहरण जे आहे ते केवळ दृष्टांतापुरतं समजा असं समर्थ म्हणतात. दृष्टांत मिसे समजावे कैसे तरी, कसं तरी तुम्हाला तुमच्या बुद्धीला समजावं म्हणून हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर समर्थांनी मायेची उत्पत्ती कशी झाली हे सांगितलं. त्यासं म्हणतात ऐसी आत्मस्थिती संचली तेथे माया कैसी झाली. अशा प्रकारे जगताला बाजूला काढलं आणि उरेल ते केवळ परमात्मतत्व असं जर होतं तर मग माया निर्माण झाली तरी कशी. मग माया निर्माण होण्याचं कारण काही नव्हतं. मूळ परमात्म सत्ता असताना त्या ठिकाणी परमात्म्यापेक्षा विपरीत दिसणारा असा पदार्थ नेमका आला कसा आणि कुठून. समर्थांचं म्हणणं तसा खरं म्हणजे आला नाही, झाला नाही. जैसी आकाशी वाहिली झोक वायूची, असं काहीतरी झालं की आकाशामध्ये वायूची एक झोक वाहिली. आकाशामध्ये वायू हल्ल्यामुळे आकाशाची कोणती स्थिती बिघडली नाही, बिघडत नाही. आकाश जसंच्या तसं होतं, पण तिथं काहीतरी हालचाल झाली असं वाटलं. त्यामुळे आकाशामध्ये वायू या नावाचा एक पदार्थ निर्माण झाला असं भासलं. तो आकाशात निर्माण होतो, आकाशातच विलीन होऊन जातो. पण आकाशामध्ये जशी वायूची झोक व्हावी तसं काहीतरी झालं. एकोहम बहुस्याम, मी एकाकी एकटा आहे. बहुविध व्हावं, प्रजा येई ती, सर्व प्रजेच्या अंगाने मी नटावं, अशा प्रकारची प्रेरणा वायूची झोक असावी तसं काही झालं. आणि ते असं म्हणतात की वायूपासून तेज झाले, तेजापासून आप निपजले, आपापासून आकारले भूमंडळ, भूमंडळाची उत्पत्ती जीव नेणो झाले किती, परंतु ब्रह्म आदी अंती व्यापुनी आहे. मूळ गोष्टीत फरक न पडताच विश्व झालं. ब्रह्म जसंच्या तसं असतानाच तिथल्या एका संकल्प मात्रे करून ब्रह्मातूनच विश्व झालं. विश्व जरी झालं, जगत जरी झालं, तरी ब्रह्म या जगतालाही आधी अंती व्यापूनच आहे. याच्या आधी ब्रह्मच होतं आणि याचा नाश झाल्यानंतर देखील ब्रह्मच शिल्लक राहणार आहे. जे जे काही निर्माण झाले ते अवघेची नासले, तरी मुळी ब्रह्म ते संचले जैसे तैसे. हा विषय सांगितल्यानंतर समर्थ तत्व झाडा करावा असं सांगतात. आता आपल्या लक्षात येत आहे समर्थांची जी सांगण्याची पद्धत आहे आत्मनिवेदन, अनेक ठिकाणी समर्थांनी सांगितलं, पण एकूण परब्रह्म काय, आत्मा काय, जगत काय, माया काय, नित्यानित्य विवेक करावा आणि तत्व झाडा करावा अशी एकच पद्धत समर्थ प्रत्येक वेळेला सांगतायत. समर्थ असं म्हणतात की जे जे काही निर्माण झाले ते ते आधीची ब्रह्मे व्यापिले, सर्व नाशता उरले अविनाश ब्रह्म. म्हणून सर्व निर्माण झालं त्याच्या आधी ब्रह्मस्थिती होती हा विवेक करावा. विवेकाने ते समजून घ्यावं आणि त्या स्थितीमध्ये थोडा वेळ रमावं, त्या स्थितीमध्ये थोडा वेळ असावं. मनरहित, कल्पनेरहित ती जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करावा. मी याच्याकडे थोडस आनुषंगिक साधनेच्या अंगाने देखील पाही. जे जे काही निर्माण झाले ते आधीची ब्रह्मे व्यापिले, निर्माण झालं ते निर्माण होण्याच्या आधी ब्रह्म होत आणि ब्रह्मानेच ते व्यापून घेतलं. सगळं जगत जेव्हा निर्माण झालं आरंभीच ते ब्रह्माने व्यापलं आणि मग अगदी आपल्यापर्यंत परिस्थिती आली आणि मग एकेकाचा नाश होत गेला. देहाचा नाश झाला, जगताचा नाश झाला आणि उरलं ते ब्रह्म. सर्व नाशता उरले अविनाश ब्रह्म. ऐसे ब्रह्म अविनाश तेची सेविती ज्ञाते पुरुष. आणि ते स्पष्ट सांगतात की असं अविनाश ब्रह्म आहे ते त्याचे ज्ञाते पुरुष सेवन करतात, चिंतनाने या भावाशी ते तद्रूप पावतात. तत्व निर्शने आपण असं आपण लाभे. आणि अशा प्रकारे तत्व विवरण केलं, तत्व निरसन केलं की जो मुळातच आपण परमात्मा स्वरूप होतो तो आपण परमात्मा स्वरूपाला प्राप्त होतो. तत्वे तत्व मिळविले त्यासी देह हे नाव ठेविले. ही साधना देखील कशी करायची, तत्वाला तत्व एकेकाला मिळवत गेलं आणि देह निर्माण झाला. त्या देहाच्या ठिकाणी तत्व निरसन केलं, देह निघून गेला, पंचभौतिक विश्व निघून गेलं, परब्रह्म सत्ता राहिली. ते जाणते पुरुषी शोधिले तत्वे तत्व. तत्व धाडा निशेष होता तेथे निमाली देह अहंता, निर्गुण ब्रह्मी ऐक्यता विवेके झाली. निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी अशा रीतीने विवेकाने ऐक्यता झाली. मला नेहमी असं वाटतं हे जे मी सांगतो ते तुम्ही करून बघा. तुम्ही केवळ ऐकण्यासाठी येत नाही, बसावं शांतपणे. जगताच्या आरंभी असणाऱ्या ब्रह्मस्थितीचा विचार करावा, चिंतन करावं. जे गगनाहूनही मोठं, सूक्ष्म, व्यापक, अनुत्पन्न, अदृश्य, अविनाशी, मृत्यूरहित, चळवणरहित, अक्षय, स्थिर, किती वर्णन केलेलं आहे. सन्मुख सर्व काळ असणार, कलंकरहित, शुद्ध, सर्वांतर रूप, व्यापक, निर्गुण अशा स्थितीची भावना करावी. आणि मग त्या स्थितीच्या ठिकाणी विश्व निर्माण झालं ज्या क्रमाने, परमात्म्याच्या संकल्पाने त्याची भावना करावी. आणि विश्व निर्माण झालं त्या निर्माण झालेल्या विश्वामध्ये अर्थातच आपणही आहोत. त्यामुळं जगत विश्व आपल्या देहासकट पाहावं, त्या देहाच्याही आत सूक्ष्मत्वाने नांदणारी असणारी आणि आहेच आहे अशी परिस्थिती असणारी आत्मस्थिती ती विवेकाने पाहावी आणि मग तत्वदर्शन करावं, तत्वामध्ये तत्व मिळवून टाकावं, देहाचा बाहेरच्या पंचभौतिक विश्वामध्ये लय करावा, बाहेरचं जे पंचभौतिक विश्व आहे त्याचाही मूळ स्थितीमध्ये लय करावा, जे उर्वरीचं राहील तेच परब्रह्म, अशा रीतीने चिंतनाने तद्रूपता प्राप्त व्हावी आणि ही साधना ऐकल्यानंतर करून पाहावी, मधून अधून करून पाहावी. मला असं वाटतं की लिहून ठेवावं. अनेक वेळेला अनुषंगिक साधना देखील घेतली जाते, ती करण्यासाठी आहे. केवळ पहिल्या शनिवारी मीच तुमच्याकडून घ्यायची असं नाही, त्याची एक चुणूक आहे. तुम्ही ती करून जर पाहिली तर अशा रीतीने वारंवार तत्वचिंतनाने देखील परमात्म सत्तेशी कसं एकरूप व्हायचं याची किल्ली जवळपास हातात आल्यासारखी होईल, समाधान प्राप्त होईल. तर असं म्हणतात की विवेके देहाकडे पाहिले तो तत्वे तत्व ओसरले. आपण काही नाही, आपण या नावाचा पदार्थ नाही, हे आले प्रत्ययासी. अशा रीतीने तत्व विवरण करून आणि तत्व शोधन करून तत्व निरसन झाल्यानंतर आपण परमात्मा ही भावना उदयाला येते. आपला आपण शोध घेता आपली तो माईक वारता, आपणच आपला अशा रीतीने शोध घ्यायला लागलो की आपण या नावाचा पदार्थ म्हणजे देह या पदार्थ नावाचा पदार्थ नाही असं लक्षात येईल. आपला आपण शोध घेता आपली तो माईक वारता, तत्वांती उरले तत्वता निर्गुण ब्रह्म, आणि तत्वांच्या अखेरीला केवळ तत्व स्वरूप असणार निर्गुण ब्रह्म शिल्लक राहील. आपणाविण म्हणजे देह भावनेखेरीज निर्गुण ब्रह्म हेच निवेदनाचे वर्म. आपल्याखेरीज देहाखेरीज विवरण करताना हळूहळू देहभाव विवर्जित होऊन चिंतनाने एकरूपता साधल्यानंतर आपणाविण निर्गुण ब्रह्म हेच निवेदनाचे वर्म, आत्मनिवेदनाचं हेच वर्म शिल्लक राहत. तत्वासरीसा गेला भ्रम मी तूपणाचा, आणि पंचभौतिक सगळं बाजूला गेल्यामुळं मी आणि माझ्या सापेक्ष जो तू म्हणजे जगत माझ्यापेक्षा दुसरा असणारा असा, हा जो दुसरा आहे तो दुसरा असल्यामुळे भय आहे. द्वैतात भयम, जेव्हा दुसरा असतो तेव्हा भय असत, जेव्हा दुसरा असतो तेव्हा कामना असते, जेव्हा दुसरा असतो तेव्हा मत्सर असतो, जेव्हा दुसरा असतो तेव्हा मीतूपणाची भावना असते, जेव्हा दुसरा कोणी असतो तेव्हा स्वार्थाची भावना येते. आणि याच भावना आपल्याला छळतात. आपण हा विण निर्गुण ब्रह्म हेच निवेदनाचे वर्म. तत्वासरीसा गेला भ्रम मीतूपणाचा, म्हणून पंचभौतिक तत्व उडून गेली म्हणजे मी तू अशा प्रकारचा जो भ्रम होता तो भ्रम देखील नाहीसा होऊन जातो. मी पाहता आढळलो ना, म्हणून मी या नावाचा पदार्थ जर नीटपणाने पाहू गेलो तर नसतोच मुळात, त्यामुळे आढळत नाही. निर्गुण ब्रह्म ते चळ ना आणि ब्रह्म आहे ती भावना इतकी पक्की होते की ती येते जाते असं त्याच्याबद्दल घडत नाही, ती स्थिर असते. आपण तेची अशा रीतीने आपण तेच आहोत. महावाक्य आहेत मराठीतली, आपण तेची तरी कळेना सद्गुरु वेणा. अशा रीतीने आपण खरं म्हणजे तेच असतो, परमात्मा स्वरूपच असतो, पण ही गोष्ट सद्गुरूंखेरीज कळत नाही. ही गोष्ट सांगायला सद्गुरूच लागतात. मला असं वाटतं की एक एक समास आपल्याला ते बाकीच्या उरलेल्या जन्मात काही वाचलं नाही तरी चालेल, एक समास देखील अशा रीतीने मुक्ती द्यायला समर्थ आहे. सारा सार अवघे शोधिले, तो असार ते निघून गेले, पुढे सार ते उरले निर्गुण ब्रह्म. आता समर्थांनी एका ओळीमध्ये आतापर्यंत काय निरूपण केलं ते सांगितलं बरं का. समर्थ असं म्हणतात की आधी ब्रह्म निरोपिले, आधी ब्रह्म काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं, त्याची सकळामध्ये व्यापिले, ते सर्वांमध्ये कसं व्यापून राहिलं ते मी तुम्हाला सांगितलं. सकळ अवघ्याची नासिले, मग जे निर्माण झालं ते सगळं नाश पावलं, तुमच्या सकट देहासकट ते सगळं नाश पावलं, याचं विवेकाने चिंतन करायला सांगितलं. उरले ते केवळ ब्रह्म, अशा स्थितीत जे उर्वरित राहिलं ते केवळ केवळ ब्रह्म, ब्रह्मस्थिती अशी राहिली असं आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं. होता विवेके संहार, तेथे निवडे सारासार, आपला आपण असी विचार ठाई पडे, आपण कल्पिले मी पण, मी पण शोधिता नुरे जाण, मी पणाची आपण कल्पना केलेली असते. आपण कोणत्या मी पणाची कल्पना केलेली असते, आपण कोणत्या देहाला मी समजतो, त्या क्षणी आपल्या जवळ असलेल्या देहाला आपण मी समजतो, पण तोच बदलणारा आहे. आपली कल्पना, आपण मनाला मी समजतो, पण मन किती बदलणार आहे आपल्याला माहित आहे. मन इतकं बदलणार आहे की कालचा जो मित्र मन सांगत होत तर तो आज शत्रू असं मन सांगतं, आणि दोन्ही गोष्टींवर आपला विश्वास असतो. मन खूप बदलतं, बुद्धीचे निश्चय बदलतात, ते एकसारखे राहत नाहीत. जसे तुमच्या 7 वर्षाच्या मुलाला ट्रॅफिक पोलीस व्हावं असं वाटतं, त्याच्या समोर जे दिसतं अगदी खूप ज्या त्यावेळेला त्याला जे भव्य वाटतं ते त्याला व्हावं असं वाटतं, त्याच्या बुद्धीचा तो निश्चय असतो त्यावेळेला. हा बुद्धीचा निश्चय नंतर बदलत जातो. मीपणाची कल्पना आपण ज्याची ज्याची म्हणून केलेली आहे, मन म्हणजे मी, बुद्धी म्हणजे मी, देह म्हणजे मी, ही आपली कल्पना देहच बदलत असल्यामुळं, मनच बदलत असल्यामुळं, बुद्धीचे निश्चयच बदलत असल्यामुळं स्थिर नसते. मी पण शोधिता नुरे जाण, मी पण गेली या निर्गुण आत्मा स्वये. झाली या तत्वाचे निर्शन, निर्गुण आत्मा तोची आपण. का दाखवावे मी पण तत्व निर्शना उपरी. अशा प्रकारे तत्व निरसन झाल्यानंतर म्हणजे एक अर्धा तास अशा प्रकारे साधना केली, अनुषंगिक साधना केली, आणि मग उठला. आणि मग मीपणा दाखवायला लागला घरामध्ये, पुरुष असल्यामुळं, वडील असल्यामुळं, घराचा मालक असल्यामुळं, जिथं कामावर जातो तिथं मालक असल्यामुळं. समर्थ असं म्हणतात की का दाखवावे मी पण तत्व निर्शना उपरी, मगाशी तत्व निर्शन करून उठलास, आता मी पण कशाला दाखवतोस. इथं आत्मनिवेदन आणि सायोज्य मुक्तीचा संबंध आहे. हे जेव्हा व्यवहारात उतरतं तेव्हा ती सायोज्य मुक्ती होते. तत्वामध्ये मी पण गेले तरी निर्गुण सहजची उरले, सोहम भावे प्रत्यया आले आत्मनिवेदन. बघा अचूक वेळेला तो सोहम शब्द आला. निर्गुण अशा रीतीने सहजच शिल्लक राहिल्यानंतर सोहम भावाने तोच मी आहे, मीला तो मी असा भाव, असा बोध निर्माण झाला. त्यामुळं आत्मनिवेदन म्हणजे ज्याला मी असं समजत होता तो त्या सहाच्या भावामध्ये लीन होऊन गेला, निवेदन झालं, समर्पण झालं. आत्मनिवेदन होता देवा भक्ताशी ऐक्यता. आत्मनिवेदन झाल्यानंतर देव आणि भक्त यांचं अशा रीतीने ऐक्य घडत. साचार भक्त विभक्तता सांडूनी झाला. आत्मनिवेदन भक्तीनंतर जी सायोज्य मुक्ती आहे त्याचा आचाराशी संबंध आहे. नाहीतर साधकाला पुष्कळ बंद खोलीमध्ये आपण परमात्मा सगळं जग शांतीने भरलेलं असावं, सगळ्या जगताची कल्पना सर्वे पिस तुमच्या सर्वांच्या समोर काय घडलं ते आहे मी सांगतो आहे. ते टेलिफोनवरून हे प्रवचन सर्वत्र जे ऐकतात त्यांच्या करता की इथल्या बॅटरीचा सेल गेलेला होता नंतर त्यांना असं वाटत की आपला डिस्कनेक्ट झाला का, आपण फोन मधून बाहेर पडलो का, त्यामुळे त्यांच्या करता सांगितलं. असं होऊ शकत, मशीन आहे, सेल आहे, लिहिता लिहिता त्यांची शाई संपणं, अगदी महत्वाच्या वेळेला रिफिल संपणं, घड्याळ बंद पडणं. पण घड्याळ बंद पडतं आणि एखाद वेळेला आपल्याला दगा देतं त्याच्या आधी विना तक्रार चार चार महिने त्यांनी उत्तम सेवा दिलेली असते, आपण कृतज्ञ असावं. तसं आहे, या सेलनी खूप मोठं काम आपल्याकडून केलं आणि तो त्याचं काम करून संपला. मी पण न राखता त्याने तो संपूर्ण कामा झाला. मी असं सांगत होतो की आत्मनिवेदन झाल्यानंतर देवाला देवा भक्ताचं ऐक्य होतं. या ऐक्यानंतर ही गोष्ट आचरणामध्ये येणं याला सायोज्य मुक्ती असं म्हटलेलं आहे. एकदा आपण आत्मा अशा प्रकारचा बोध झाला, आपण निर्गुण अशा प्रकारचा बोध झाला, मग होता होईल तेवढं. ज्या देहाच्या वैयक्तिक आवडीनिवडी आहेत तर तिथपासून सुरुवात जर केली तर पंचभौतिक विश्व नाशिवंत असल्यामुळं आणि देहही नाशिवंत असल्यामुळं नावडता पदार्थ खायला काही हरकत नाही. सायोज्य मुक्तीच्या फार मोठ्या गप्पा झाल्या. हे आचरणात जर आणायचं असेल तर वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने आचरणात आणू शकतो आपण. त्याच्यामध्ये फक्त मी खाण्याचं उदाहरण देऊन थांबतो बस, बाकीची तुमची तुम्हालाही समजतीलच. पण या आचरणाच्या ठिकाणी आपल्याला धैर्य लागतं. आपल्या अनेक कल्पना असतात, स्टेटस, मान, आणि त्याही कल्पना व्यावहारिक जगतात खोट्या नसतात. अगदी अशाच प्रकारचं उदाहरण आणि निरूपण करत असताना मी स्वामीजींच्या तोंडून ऐकलेलं आहे की या वर्तणुकीचा अभिमान नसावा. स्वामीजी म्हणायचे कलेक्टर आहे तर तो कलेक्टर कलेक्टर सारखाच जावा, कसा तरी अर्धी चड्डी घालून जाऊ नाही शकत. पण अंतर्यामी त्यांनी जाणून असावं आणि जिथं शक्य तिथं आपल्या जीवनावर देखील प्रयोग करायला कचरू नये. करण समर्थ असं म्हणतात की आत्मनिवेदन होता देवा भक्ताशी ऐक्यता, साचार भक्त विभक्तता सांडून झाला. अशा प्रकारे आचरणासहित असणारा भक्त विभक्तता सांडून आचरणानेही ते जमवता झाला. मागे मी एकदा कधीतरी सांगितलं की आपण आपलं जे जीवन आहे ते जीवन आत्ताचं जे जग आणि जगराहटी आहे त्याच्याशी जमवूनच जगायचं आहे. ऋषीमुनींसारखं झोपड्या बांधून त्याच्यात राहण्यानेच हा बोध होतो केवळ असं नाही, पण ऋषीमुनींसारखा आंतरिक भाव मात्र असायलाच हवा. अगदी आपण इथं एसीमध्ये बसलेले असलो काही काळाने तर असं होईल की आपल्या सगळ्यांना या विशिष्ट वातावरणाची सवय होईल. जेव्हा एसी नसेल तेव्हा हा बोध ऐकताना तुमची गडबड उडेल. साचार भक्त, खुर्ची नसेल तर चालत नाही अशी परिस्थिती आहे. शारीरिक अंगाने तर बरोबर आहे, मी शारीरिक अंगाने ज्यांना खुर्ची लागते त्यांच्याकरता म्हणत नाहीये, प्रत्येकालाच ही मर्यादा आहे. मी सांगतो आहे किंवा बोलतो आहे तर ते आपलं गट फिलिंग काय असावं याकरता मी बोलतो आहे. बाकी आपण आपल्या मर्यादेतच राहू शकतो, त्याला सारखं ओलांडलं तर देह ठीकठाक राहणारच नाही. पण या सगळ्या गोष्टी इतक्या आक्रमण करतात तर तसं आक्रमण आपण सहन करायचं आणि सायुज्य मुक्तीबद्दल बोलायचं असं होऊ शकत नाही. आत्मनिवेदन होता देवा भक्ताशी ऐक्यता, साचार भक्त विभक्तता सांडून झाला. अशा प्रकारे विभक्तता सोडून साचार भक्त आचरणासहित असणारा भक्त हा पूर्णपणाने एकरूप होऊन राहिला. अंबुराव महाराजांची गोष्ट सांगणं सोपं आहे की अंगात ताप होता आणि महाराज म्हणाले की तुझा नेम राहिलाय, म्हणून 3 तास अंबुराव महाराज नेमाला बसले. हे सांगणं सोपं आहे. महाराजांबरोबर ते घोड्यावरून गेले विजापूरला, महाराज घोड्यावरून आणि अंबुराव पायी, आणि 6-7 तास चालणं झाल्यानंतर महाराज म्हणाले की अंबुराव घोड्यावर बसल्या बसल्या माझा नेम झालाय, तुझा नेम राहिलाय. पुरणपोळीचं जेवण होतं, पोटात भूक होती, तरुण वय होत, तू आपल्या नेम्याला बस आणि मग जेव. तर 3 तास नेम्याला बसून मग जेवले. सायुज्य मुक्तीचा या सगळ्याशी संबंध आहे, आपण जे जीवन जगतो त्याच्याशी नाही, हे लक्षात घेऊन हे सगळं ऐकायचं. आपलं जे जीवन आहे नेहमी स्ट्रेच होण्याला महत्व द्यावं, थोडं तरी लांबवलं पाहिजे, थोडं तरी ताणलं पाहिजे, तर कुठेतरी ते होऊ शकतं. हे बुद्धीच्या अंगाने समजून देखील एक सुख आहे हे मला मान्य आहे, पण त्याच्या पलीकडचं आत्मनिवेदन खरोखर होणं आणि आत्मनिवेदन झाल्यानंतर सायुज्य मुक्तीचा धनी होणं याच्याबद्दल आता समर्थ बोलतात. निर्गुणाशी नाही जन्म मरण, निर्गुणाशी नाही ताप पुण्य, निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त झाला. अशा रीतीने देव आणि भक्त याची ऐक्यता आत्मनिवेदन झाल्यावर होते. आत्मनिवेदन झाल्यानंतर आचरणासहित तो भक्त राहतो, विभक्त कधीच न राहता. आत्मनिवेदन झाल्यानंतर आपण निर्गुण असल्यामुळे निर्गुणाला जन्म मरण नाही, मृत्यूच्या भयाला दशघडीला लावण्याचा अभ्यास हा आत्मनिवेदनानंतर सतत करत राहिलं पाहिजे. ध्यानाने झालेला बोध हा नंतरच्या चिंतनांनीही टिकून धरला पाहिजे. निर्गुणाशी नाही पाप पुण्य. आपण जर निर्गुणच असू तर पाप पुण्य शुभ अशुभ शकून अपशकून या गोष्टींना थारा नाही देता कामा. निर्गुणी अनन्य होता तरच आपण मुक्त झाला, तरच आपण मुक्त होऊ शकतो. तत्वी वेटाळून घेतला, प्राणी संशय गुंडाळला, आपण अशी भुलला, अशी पूर्वीची स्थिती होती. त्यामुळं कोहम म्हणे मी कोण आहे असं म्हणत होता, कारण आपण कोण आहोत हे त्याला माहीत नव्हतं. पंचभौतिक देह म्हणजे आपण असं वाटत होत. संदेह संशय होता, त्यामुळं कोण मी असं म्हणत होता. तत्वी गुंतला म्हणे कोहम, विवेक पाहता म्हणे सोहम, अनन्य होता अहम सोहम मावळली. आणि विवेकाने म्हणायला लागला की तोच मी आहे. त्याला लक्षात आलं की देह मन बुद्धी म्हणजे मी नाही, तो निर्गुण आहे, तो निर्गुण परमात्मा तोच मी, असं त्यांनी विवेक केला आणि तो मी तोच आहे सोहम असं म्हणायला लागला. पण सोहम म्हणायला लागला म्हणजे त्याला ज्ञान झालं असं समजायचं कारण नाही, कारण ज्या क्षणी तो अनन्य होतो तेव्हा तो मी कोण आहे असंही म्हणत नाही आणि मी तोच आहे असंही म्हणत नाही. अनन्य होता, कारण एकदा त्याच्याशी एकरूप झाला की मग सोहम असं वेगळेपणाने म्हणण्याचं देखील त्याला काही कारण उरत नाही. स्वामीजींना जेव्हा स्वरूपानंदांनी अनुग्रह दिला, स्वामीजी सांगायचे की काही काही महात्मे असे असतात की सद्गुरु मुखातून तत्वम सोहम सहा हा उपदेश ऐकल्यानंतर सोहम देखील म्हणत नाहीत, सहा 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 आपल्या सकट सर्वत्र तोच भरून राहिलेला आहे अशा भूमिकेवर येतात. पण असे महात्मे फार विरळ असतात असं स्वामीजी म्हणाले. अनन्य होता अहम सोहम मावळली. ज्या ठिकाणी कोण मी आहे असा प्रश्न आलेला होता त्या ठिकाणाला उत्तर दिलं की तोच मी आहे. पण जेव्हा त्याच्याशी अनन्य झाला तेव्हा तोच मी आहे हा घोष देखील बंद झाला. आणि मग हा घोष बंद झाल्यामुळे काय झालं, या उपरी आपल्याला सोहम सोहम असंही जो म्हणण्याचा झाला, या उपरी उर्वरित जे शिल्लक राहिलं त्याची स्वरूप संत याच्यानंतर जे शिल्लक राहिलं तेच स्वरूप संत म्हणजे शाश्वत, जे कधी अशाश्वत नाही असं शिल्लक राहिलं. त्याच्याशी तो अनन्य झाला त्यामुळे आता तोच मी असं म्हणेन असं झाला, ते म्हणण्याचीही गरज उरली नाही. देही असो नि देहातीत जाणी जायचा, देहामध्ये असून अशा रीतीने तो देहातीत जाणावा. एवढं सगळं सांगितल्यानंतर समर्थ म्हणतात की हे मी म्हणजे त्यांनाही लक्षात आलेलं आहे की आपण हे परत परत तेच तेच सांगतोय. ते असं म्हणतात की संदेह वृत्ती ते न भंगे म्हणून मी बोललेची बोलावे लागे. पूर्वी अनेक वेळेला सांगितलेलंच मी सांगतो आहे, कारण तुझी संदेह वृत्ती तशीच राहिलेली आहे तितक्या वेळेला सांगितलं तरी. जर पहिल्या वेळेला संपली असती तर परत हे सांगितलंच नसत. संदेह वृत्ती ते न भंगे म्हणून मी बोललेची बोलावे लागे. आम्हाशी हे घडले प्रसंगे, तुझ्या प्रसंगामुळे आम्हाला जे पूर्वी बोललेलं होतं तेच बोलावं लागतं आहे. श्रोती क्षमा करावे. समर्थांच्या मुखामध्ये क्षमा हा शब्द आला. तुला बोध झाला नाही म्हणून क्षमस्व मी परत एकदा सांगतो आहे असं समर्थ म्हणतात. क्षमा कर, तुला बोध झालेला नाही, तुझ्या ठिकाणी ठसलं नाही म्हणून मी जे पूर्वी बोललेलं आहे तेच बोलतो आहे असं ते म्हणतात. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्निग्धनम्. ओम शांति शांति शांति.